अग भक्त भोळा घालून माळा अग सुखास ठेव गयाला अग कस आणि लाला लीला लाला लाला राहुल दादा भोईर यांच्याकडनं या ठिकाणी मानाचं मानण्यात आला धन्यवाद आणि ते या वाढदिवसाला आले त्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कस भाऊ बर का आज आम्हाला एवढे लोक आले आणि त्यांना माझं गाणं पसंत आहे हे तुमच्यामुळे मला कळतंय. त्याच्यासाठी एकदा जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भाऊंसाठी एवढा मोठा सोहळा भरवला.
कि पाहुणा रावळा मिळून इकडे गोळा आज झाला आणि सोनूच्या या गाण्यामध्ये दंगुनिया गेला. कसा aga kasa mangala lalila lalala 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 lalala.